सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 9:47 झाले तर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये आणि माझ्या सोबत कोण आहे लाईन वर?
प्रतीक बोलतोय मी.
प्रतीक कसा आहेस रे?
मजेत एकदम.
मला सांग काय करतोस आयुष्यात प्रतीक?
मी इंजिनिअरिंगला आहे. दैवानी
क्या बात आहे, क्या बात आहे. आणि बोल, आजच्या आपल्या विषयाबद्दल, आपल्या ग्रुप बद्दल काय कोण विचार आहे डोक्यात?
नाही, विचार असाच आहे, मी स्वतः कविता करतो किंवा लेख लिहितो, म्हणजे मला लेखनाची आवड आहे.
बर.
आणि त्यामुळे जो एक प्लॅटफॉर्म असतो ना तो भेटत
नाही.
इट इज व्हेरी गुड ऍक्टिव्हिटी, म्हणजे मी स्वतः प्रयत्न करतो. आमच्या कॉलेजचा मी आर्ट क्लब बनवलाय.
बर.
आणि मग त्याच्यामध्ये स्केच पेंटिंग वगैरे असे म्हणजे जे विविध प्रकार असतो ना, म्हणजे कलेची मला स्वतःला आवड आहे आणि मग त्यांना स्वतःला एक्सप्लोअर करण्याला भेटत नाही, सो मी त्यांना थोडी मदत केली.
क्या बात आहे, इट्स व्हेरी नाईस, ग्रेट ग्रेट ग्रेट. अच्छा, आपल्या या ग्रुपचा आणि
म्हणजे त्या कॉलेजला सुद्धा आले होते रेड एफ एम टशनबाज, पण काही कारणास्तव मला त्यात पार्टिसिपेट नाही करता आलं.
अरे रे,
आणि रिग्रेट आहे ते, पण या दिस इज अ व्हेरी गुड ऍक्टिव्हिटी आणि आय एम ग्लॅड की मी ती करू शकेल एखाद्या वेळेस.
डेफिनेटली डेफिनेटली, तू पण या ग्रुपचा भाग बन आणि तुझ्या ग्रुपमध्ये जितकी मंडळी आहे त्यांना सुद्धा इन्वॉल्व्ह कर. आपण त्या सगळ्यांना सुद्धा एक छान प्लॅटफॉर्म देऊयात.
नक्कीच नक्कीच, आवडेल मला ते करायला.
क्या बात आहे. सुनाशिक, मॉर्निंग नंबर 1 क्लब सध्या आपण त्याला म्हणूयात, मॉर्निंग नंबर 1 क्लब किंवा अशा प्रकारचा लोकांचा ग्रुप बनवण्यामागची भावना एकच आहे की बाबा रे, वेगवेगळ्या विचारांचे वेगवेगळे लोक एकत्र येणं गरजेचं आहे, त्यांचे विचार एकमेकांनी समजून घेणं गरजेचं आहे. आपले विचार मांडण्यासाठी पहिले तर हक्काचा प्लॅटफॉर्म, सेकंड थिंग तुमच्यामध्ये काही कला असेल आणि ती कला दाखवायची असेल त्यासाठी सुद्धा हक्काचा प्लॅटफॉर्म. डेफिनेटली इकडं चर्चा होईल वेगवेगळ्या गोष्टींवरती. ही सगळी मंडळी एकत्र आल्यानंतर जर एखादा चांगला डान्स करू शकत असेल तो काहीतरी परफॉर्म करेल, सगळे बघतील. कुणी कविता करू शकत असेल तो कविता करेल, सगळे बघतील, एन्जॉय करतील. आवडली की नाही तिथल्या तिथे स्पष्टपणानं सांगितलं जाईल, जेणेकरून इम्प्रूव्हमेंटचा स्कोप वाढतो. आणि या सगळ्या आपल्या गेट टुगेदर्सचे व्हिडिओज बनवून आपण सोशल नेटवर्किंग साईट्सवर फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर इकडे सगळीकडे अपलोड करणार आहोत, जेणेकरून ते आणखीन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. आपले विचार स्प्रेड होण्यासाठी याहून चांगला जरिया नसावा असं आम्हाला वाटलं आणि म्हणून या गोष्टीत आम्ही इनिशिएटिव्ह घेतला. जर तुम्हाला सुद्धा, तुम्ही स्वतः युवा असाल, वयानी म्हणा किंवा मनानी म्हणा युवा असाल, आणि तुम्हालाही या ग्रुपचा जर भाग बनायचा असेल तर 6601935 या नंबरवर कॉल करून तुमचं नाव रजिस्टर करा किंवा व्हॉट्सअप करा 8380035935 वर. व्हॉट्सअप विंडो मध्ये टाईप करताय तुम्ही मॉर्निंग नंबर 1 स्पेस तुमचं नाव आणि पाठवून द्या 8380035935 वर. सुपरच 93.5 रेड एफ एम बजाते राहो.